सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर 93.5 रेड एफएम वर.
नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत अण्णा फुले, पुणे ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीचे व्हेजिटेबल मार्केट हेड आहेत ते. अण्णा, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू रेड एफएम.
गुड मॉर्निंग.
एपीएमसी मध्ये ट्रेडर्स आणि कमिशन एजंट यांनी स्ट्राईक पुकारलेला आहे, तर ती काय नेमकी सिच्युएशन काय आहे? खरंच बंद असणार आहे मार्केट? कधीपर्यंत असणार आहे? काय हाल?
त्या आरत्यांनी त्यांच्या कमिशन व्यापाऱ्याकडनं माल खरेदी करणार आहे त्यांच्याकडून द्यायचं असं निधी केलेला आहे, त्यानुषंगाने त्यांनी संप पुकारलेला आहे. तर त्या संदर्भात आपण बाजार समितीनी शेतकऱ्याच्या हितासाठी मार्केट यार्ड चालू ठेवलेलं आहे की जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये त्यासाठी पर्याय व्यवस्थापन केलेली आहे.
बरं, नाही पर्यायी व्यवस्था म्हणजे काय? ट्रेडर आणि कमिशन एजंट तिथे काम करणार नाही.
म्हणजे शेतकऱ्याने आलेला माल त्याच्या संदर्भात लागणारी हमाल असतील, तोलणार असतील, वजन काटा करणारे आमची लोक आहेत, त्यांना त्याचं माल विक्री केलेल्याला पेमेंट रोख स्वरूपात कसं असेल त्याची व्यवस्था बाजार समितीने केलेली आहे.
मोर विथ अण्णा खुले इन जस्ट बिट. याचा भाजीपाल्याच्या किमतींवर काही असर पडणार आहे का इज व्हॉट वील फाइंड आउट. पण त्याच्या आधी रुस्तम फिल्म मधलं जे एक्सक्लुसिव्हली तुमच्यासाठी फक्त आणि फक्त रेड एफएमनी आणलं, तेरे संग यारा. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफएम बजाते रहो.